आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्वसमावेशक विकास आणि कायद्याचं राज्य ही संकल्पना देशात मूळ धरू लागली असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचं श्रीविजयपुरम असं नामांतर होणार. हिंदी भाषा दिनाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी जनतेला दिल्या शुभेच्छा. बासमती तांदूळ आणि कांद्याच्या निर्यातीवरील किमान दर केंद्राकडून रद्द तर खाद्यतेलांच्या सीमाशुल्कात वाढ. आणि पुरुषांच्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने. आता सविस्तर बातम्या. आधुनिक भारताची टप्प्याटप्प्यानं उभारणी होत असून सर्वसमावेशक विकास आणि कायद्याचं राज्य ही संकल्पना देशात मूळ धरू लागली आहे असं प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे. हीच तत्वं आणि धोरणं केंद्रस्थानी ठेवून सरकार कारभार करत आहे. ते काल जिनिव्हा इथं भारतीय जनसमुदायाला संबोधित करताना बोलत होते. सरकार महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देत आहे. G20 परिषदेच्या अध्यक्षकाळात याच संकल्पनेवर भर देण्यात आला होता असं ते पुढे म्हणाले. जयशंकर यांनी देशात झालेल्या निवडणुका, त्यांचं नियोजन आणि लोकशाही प्रक्रियेची प्रशंसा केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए सरकारसाठी हा तिसरा कार्यकाळ अतिशय महत्वपूर्ण टप्पा असून गतकाळातील प्रगती, चुका आणि उणीवांचं मूल्यांकन करणं यामुळे शक्य होणार आहे असं ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत 7व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं उद्घाटन केलं. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेदरम्यान केंद्र सरकार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनातील उच्चायुक्तांच्या सहकार्यानं उद्भवणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी एक पथदर्शी आराखडा तयार करणार आहे. शहा यांच्या हस्ते काल पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेच्या डॅशबोर्डचं अनावरण झालं. हा डॅशबोर्ड राष्ट्रीय गुन्हे नोंदणी कार्यालयानं विकसित केला आहे. प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं होत असलेल्या या परिषदेत देशभरातून 750 हून अधिक अधिकारी सहभागी होत आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या जनसुनवाई पोर्टलचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत उद्घाटन केलं. व्यापाऱ्यांमध्ये थेट आणि पारदर्शक संवाद साधण्यासाठी तसंच निर्यातदारांना त्यांच्या समस्यांचं ऑनलाईन निराकरण करण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरणार आहे. वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या चहा, कॉफी, मसाले, रबर, अपेडा, परकीय व्यापार महासंचालनालय यासारख्या अनेक विभागांचा यात समावेश आहे. केंद्र सरकारनं अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या शहराचं नामांतर श्रीविजयपुरम असं करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल समाजमाध्यमांवरील संदेशातून ही घोषणा करताना वसाहतवादी साम्राज्याच्या सर्व पाऊलखुणा मिटवून टाकण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. देशाच्या इतिहासात पोर्ट ब्लेअरला अनन्यसाधारण महत्व असून श्रीविजयपुरम हे देशानं स्वातंत्र्यलढ्यात मिळवलेल्या विजयाचं प्रतीक आहे असं ते पुढे म्हणाले. आज देशभरात हिंदी दिवस साजरा होत आहे. 14 सप्टेंबर 1949 साली राज्यघटनेच्या सभेमध्ये हिंदी भाषेला राज्यभाषा म्हणून घोषित करण्यात आलं. आज या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या घटनेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी जनतेला हिंदी दिवसाच्या शुभेच्छा देऊन संबोधित केलं. सर्व भारतीय भाषांचा आपल्याला अभिमान असून या भाषांना समृद्ध केल्याशिवाय आपला विकास होणार नाही असं ते यावेळी म्हणाले. हिंदी भाषेचं प्रत्येक भारतीय भाषेबरोबर एक अतूट नातं असल्याचं सांगत हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला पाहिजे असं प्रतिपादन त्यांनी केलं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते दूरस्थ माध्यमातून मुंबईतील एल्फिन्स्टन टेक्निकल कॉलेजमध्ये राज्यभरातील 434 आयटीआय संस्थांमधील संविधान मंदिरांचं उद्घाटन करतील. तसंच नागपूर येथील रामदेव बाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरचं उद्घाटनही उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लागणारं नोंदणीसह वाटप प्रमाणपत्र जारी करण्यासाठीची $950 प्रतिटन ही किमान निर्यात किंमत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या निर्णयाची समाज माध्यमावरील संदेशातून प्रशंसा केली आहे. या निर्णयामुळे चांगल्या प्रतीच्या तांदळाच्या निर्यातीला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असं गोयल यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीकरता असणारं प्रतिटन $550 किमान निर्यात मूल्याचं बंधन हटवलं आहे. परदेश व्यापार महासंचालनालयानं काल याबाबत अधिसूचना जारी केली. यापूर्वी कांदा निर्यात करताना प्रतिटन $550 भाव मिळाला तरच निर्यात करण्यास मुभा होती. हा आदेश तातडीनं लागू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे भारतीय शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यातीच्या संधी वाढतील आणि देशांतर्गत कांद्याच्या किमती स्थिर राहण्यास मदत होणार आहे. दरम्यान केंद्र सरकारनं खाद्यतेलाच्या सीमाशुल्कात मोठी वाढ केली आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कच्च्या स्वरूपातील पाम सोयाबीन आणि सूर्यफूल तेलांवरील मूळ सीमाशुल्क 0 वरून 20% करण्यात आलं आहे तर शुद्ध पाम सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील मूळ सीमाशुल्क 12.5% वरून 32.5% वाढवण्यात आलं आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशात येत्या 17 तारखेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता ही सेवा ही मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मोहिमेत कार्यालयं तसंच आस्थापनांमध्ये स्वच्छता राखण्याच्या दृष्टीनं विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. स्वच्छता हा एक संस्कार बनावा यासाठी यात प्रयत्न केले जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO भारतीय लष्करासाठी निर्माण केलेल्या झोरावर या हलक्या वजनाच्या रणगाड्याची काल यशस्वी चाचणी केली. हा रणगाडा अति उंच प्रदेश तसंच वाळवंटी भागात उपयुक्त आहे. हा रणगाडा बनवण्यात देशातील सूक्ष्म लघु तसंच मध्यम उद्योगांसहित अनेक आस्थापनांनी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. ग्रेटर नोएडातील इंडिया एक्सपो सेंटर इथे आयोजित करण्यात आलेल्या सेमिकॉन इंडिया 2024 परिषदेचा काल समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं होतं. सेमीकंडक्टर क्षेत्राची भविष्यातील उभारणी ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती. नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSEनं राजस्थान आणि दिल्लीतील 27 शाळांना नोटीस बजावली आहे. यातील 22 शाळा दिल्लीतील असून 5 शाळा अजमेरमधील आहेत. मंडळानं या शाळांची अचानक तपासणी केली असता त्यांच्या कामकाजात अनेक त्रुटी आढळून आल्या, विशेषतः नाव नोंदणी आणि नोंदणी नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळून आल्याचं मंडळानं जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात अतिरेक्यांबरोबर झालेल्या चकमकीत काल 2 भारतीय जवानांना वीरमरण आलं तर 2 जवान जखमी झाले. चीनमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघात सामना होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा हा 5वा आणि अंतिम साखळी सामना आहे. यापूर्वी भारतीय संघानं चीन जपान मलेशिया आणि कोरिया संघांना नमवून गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवत उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं आहे. गुणतालिकेत पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे. हवामान. पश्चिम बंगाल ओडिशा आणि झारखंडमध्ये आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पश्चिम उत्तर प्रदेश मिझोराम आणि त्रिपुरामध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उत्तराखंडमध्येही अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सर्वसमावेशक विकास आणि कायद्याचं राज्य ही संकल्पना देशात मूळ धरू लागली असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री DS जयशंकर यांचं प्रतिपादन. अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचं श्रीविजयपुरम असं नामांतर होणार. हिंदी भाषा दिनाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी जनतेला दिल्या शुभेच्छा. बासमती तांदूळ आणि कांद्याच्या निर्यातीवरील किमान दर केंद्राकडून रद्द तर खाद्यतेलांच्या सीमाशुल्कात वाढ. आणि पुरुषांच्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.